नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग. राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल. गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम आणि पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद 259 धावा. वॉशिंग्टन सुंदरचे 7 बळी. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आणि जयकुमार रावल यांच्यासह जवळपास सर्व पक्षांच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या. हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी 2 उमेदवारी अर्ज तर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी 1 अर्ज दाखल केला. वसमत विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज 28 जणांनी 58 अर्जांची उचल केली. परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला. जालना विधानसभा मतदारसंघासाठी आज महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, त्यांच्या पत्नी संगीता कैलास गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना विधानसभेसाठी 11 उमेदवारांसाठी 21 नामनिर्देशन पत्राची उचल झाली. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे कुणाल सुरेश दांडगे यांनी, गंगापूर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब यांच्यासह 3 अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. धाराशिव जिल्ह्यात भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज 2 उमेदवारी अर्ज दाखल केले तर 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे सुभाष गायकवाड यांनी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या वतीनं 2 तर 1 अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केला. नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य 1 इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 3 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. 8 विधानसभा मतदारसंघासाठी 16 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी 13 उमेदवारांनी 23 अर्ज घेतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉ किरण लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडून तर डॉ राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर विधानसभा मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी, तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगल प्रभात लोढा तर कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे तर इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला. रायगड जिल्ह्यात अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या चित्रा लेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा यांनी तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनुप अग्रवाल यांनी, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल यांनी, साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावित यांनी अर्ज दाखल केले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तळोदा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्येष्ठ नेते विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आघाडीने या मतदारसंघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मतदान प्रशिक्षण, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक यासोबतच सृजनशील लेखन, वक्तृत्व, रांगोळी, भित्तीचित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नमस्कार, मी प्रशांत दामले. 20 नोव्हेंबर ही आपल्या आयुष्यातली अतिशय महत्वाची तारीख आहे, कारण त्या दिवशी विधानसभेचं मतदान आहे. तर सगळ्या मतदारांना मी नम्र आवाहन करतो, विनंती करतो की इकडे तिकडे फिरायला वगैरे जाऊ नका. जायचं असेल तर हरकत नाही, पण सकाळी मतदान करा आणि मग जा. 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा, आपल्याला मतदान करायचं.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात आज मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद या कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीप कक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरू असलेल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद 259 धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विननं 3 तर वॉशिंग्टन सुंदरनं 7 गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 1 गडी गमावत 16 धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा 0 बाद झाला. यशस्वी जयस्वाल 6 आणि शुभमन गिल 10 धावांवर खेळत आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 44 षटकात सर्व बाद 227 धावा केल्या. भारताच्या दीप्ती शर्मानं 41 आणि मेली केर हिनं 42 धावा केल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग. राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल. गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम आणि पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद 259 धावा, वॉशिंग्टन सुंदरचे 7 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.